रामो विग्रहवान धर्मः। स्वप्नपूर्ती भव्य राम मंदिर निर्माणाची। भाग दुसरा। वैदिक आणि पौराणिक कालखंडातील अयोध्या। हिंदू समाजाची जी काही मानचिन्ह आणि श्रद्धास्थानं आहेत त्यामध्ये अयोध्या अग्रभागी आहे। एका जुन्या श्लोकामध्ये भारतातील वेगवेगळ्या तीर्थस्थानाचा उल्लेख करत असताना अयोध्या नगरी म्हणजे विष्णूचे मस्तक असल्याचे म्हटले आहे। भारत हा 16 महाजनपदांपासून तयार झाल्याचे वैदिक ग्रंथात नमूद केले आहे। सरयू नदीच्या आधाराने वसलेले एक महाजनपद कोसल आणि कोसल या जनपदाची राजधानी म्हणजे अयोध्या। कवी कालिदासांच्या काव्यात देखील अयोध्या नगरीचे वर्णन आहे। वैवस्वत मनूचा पुत्र इश्वाकू याने अयोध्या नगरीची स्थापना केल्याचे वैदिक ग्रंथातून लक्षात येते। अयोध्येच्या स्थापनेनंतर सूर्यवंश सुरू झाल्याचे मानले जाते। वाल्मिकी रामायणापूर्वीपासूनच अयोध्येचे उल्लेख सापडतात। सरयू ही भारतातील सर्वात प्राचीन नद्यांपैकी एक महत्त्वाची नदी असल्याचा उल्लेख ऋग्वेदात सापडतो। मत्स्य आणि ब्रह्मांड पुराणात देखील अयोध्या नगरी आणि सरयू नदीचे उल्लेख आलेले आहेत। अथर्ववेदामध्ये अयोध्येचे वर्णन करताना म्हटले आहे की 8 वर्तुळांमध्ये वसलेली आणि 9 द्वार असलेली ही अयोध्या नगरी साक्षात देवांची नगरी आहे। तिच्या कोशागारातील सोन्याचा खजिना जणू प्रकाशमान स्वर्गच आहे। तर तैतेरीय अरण्यक बृहदारण्यक अशा ग्रंथांमध्ये अयोध्येचा उल्लेख अपराजिता असा केला गेला आहे। पौराणिक ग्रंथांमध्ये देखील अयोध्या नगरीचा उल्लेख सापडतो। ब्राह्मण ग्रंथात विशेषतः ऐतरेय ब्राह्मण ग्रंथात अयोध्येचा उल्लेख सापडतो। महाभारतातील वनपर्वात अयोध्या नगरीचे वर्णन आले आहे। स्कंद ब्रह्मांड वायू विष्णू ब्रह्म पद्म अशा पुराणांमध्ये भारतातील महत्त्वाचे आणि पुण्यप्रत नगर म्हणून अयोध्येचा उल्लेख सापडतो। स्कंद पुराणातील विष्णू अथवा वैष्णव खंडात अयोध्या महात्म्य वर्णिले आहे। सन 1652 लिहिलेल्या हृदयामल या ग्रंथात अयोध्येचे महत्त्व सांगत असतानाच अयोध्येत ज्या स्थानी प्रभू रामचंद्रांचा जन्म झाला त्या ठिकाणी मंदिर असल्याचा आणि तेथे संपूर्ण भारतातून भक्तगण दर्शनासाठी येत असल्याचा उल्लेख आहे। प्रत्यक्षात प्रभू रामचंद्राचा जन्म या ठिकाणी झाला, तेथे मंदिर कोणी बांधले असा जेव्हा प्रश्न येतो तेव्हा लोमश रामायणाचा आधार घेताना असे लक्षात येते की प्रभू रामचंद्रांचा पुत्र कुश याने अयोध्या नगरीचा जीर्णोद्धार करून रामजन्मस्थानावर भव्य मंदिर बांधले। भगवान महावीर आणि गौतम बुद्ध हे महापुरुष देखील अयोध्या नगरीत अनेक वर्ष राहिले आणि तेथे राहून त्यांनी आपल्या विचारांच्या प्रसाराचे कार्य देखील केल्याचे उल्लेख सापडतात। याचाच अर्थ वैदिक काळापासून अयोध्या नगरी ही अस्तित्वात होती आणि एक तीर्थस्थळ म्हणून सर्व परिचित देखील होती। संकलन डॉ सचिन वसंतराव लादे पंढरपूर। निर्मिती विश्वसंवाद केंद्र पुणे। सादरकर्ता देवदत्त भिंगारकर।